नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. गुजरातच्या अहमदाबादहून लंडनकडे उड्डाण केलेल्या विमानाचा भीषण अपघात, बचाव कार्य सुरू. वित्तीय संस्थांवरील सायबर हल्ले रोखण्यासाठी राज्य सहकारी बँकेकडून सायबर सेक्युरिटी ऑपरेशन सेंटरची उभारणी. एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार नाही, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची स्पष्टोक्ती. आणि परभणी जिल्ह्यात विकसित कृषी संकल्प अभियानाचा समारोप. आता सविस्तर बातम्या. गुजरातच्या अहमदाबाद इथं आज विमानाचा भीषण अपघात झाला. अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी उड्डाण केलेलं एअर इंडियाचं प्रवासी विमान अवघ्या काही सेकंदात विमानतळाजवळच्या मेघानीनगर भागात वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात कोसळलं. नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या माहितीनुसार विमानात 2 वैमानिक आणि 10 कर्मचाऱ्यांसह एकूण 242 प्रवासी होते. प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह 139 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनडियन नागरिक तर 7 पोर्तुगीज प्रवासी असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अपघातस्थळी अग्निशमन दल आणि पोलिसांसह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकांनी बचाव कार्य सुरू केलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे प्रभावित झालेल्या सर्वांसोबत आपल्या सहवेदना आणि प्रार्थना असून या दुःखाच्या काळात संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू अहमदाबाद इथं दाखल झाले आहेत. अपघाताच्या सर्व तपशिलांबाबत समन्वयासाठी मंत्रालयात एक नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं दिली आहे. वित्तीय संस्थांवरील सायबर हल्ल्यांचं वाढलेलं प्रमाण पाहता राज्य सहकारी बँकेनं सायबर सेक्युरिटी ऑपरेशन सेंटरची उभारणी केली आहे. वाशी इथं उभारण्यात आलेल्या या केंद्राचं उद्या शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी ही माहिती दिली. सहकार सुरक्षा या नावानं हे केंद्र असून राज्यातल्या सहकारी बँका आणि पतसंस्थांना कोणताही मोबदला न घेता ही सुरक्षा सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. संगणकीय माहितीचे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून विश्लेषण करणं, संशयित व्यवहारांवर लक्ष ठेवणं, भविष्यातील धोके टाळण्यासाठी कार्यक्रमाची आखणी करणं आदी कामं या केंद्रातून होणार आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिन येत्या 21 तारखेला साजरा होणार आहे. या दिवशी सकाळी 6:30 ते 7:40 या वेळेत 1,000,000+ अधिक योग कार्यक्रम एकाच वेळी आयोजित केले जातील अशी घोषणा केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली. ते आज नवी दिल्लीत बोलत होते. यंदाची योग दिनाची संकल्पना एक पृथ्वी एक स्वास्थ्य के लिए योग अशी आहे. यंदाचा मुख्य कार्यक्रम आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम इथं होणार असून या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सुमारे 40 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या विशेष योग संगमासाठी देशभरातल्या 65,000+ अधिक संघटनांनी नोंदणी केली आहे. दरम्यान योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही दररोज एक आसनाबाबत श्रोत्यांना माहिती देत आहोत. छत्रपती संभाजीनगर इथल्या योग प्रशिक्षक डॉक्टर अर्चना देशमुख यांनी पर्वतासनाविषयी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
सुखासन किंवा पद्मासन मध्ये बसावे, नंतर सावकाश दोन्ही हात शरीराच्या बाजूला घ्यावे, श्वास घेत दोन्ही हात वर उचलून खांद्याच्या रेषेत सरळ ठेवावे आणि तळवे आकाशाकडे, सावकाश दोन्ही हात डोक्याच्या वर ने दोन्ही हात नमस्कार स्थितीत वर जुळवावे, प्रयत्न करावा दोन्ही दंड कानाला स्पर्श करतील. ह्या स्थितीमध्ये जास्तीत जास्त हात वर खेचावे. काही वेळ ह्या स्थितीमध्ये थांबून आसन सोडावे. ह्या आसनामुळे पाठीच्या मणक्यांची लवचिकता वाढते व फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते आणि खांदे मजबूत होतात.
राज्यात यंदा 10 कोटी तर पुढच्या वर्षी 25 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबवला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अकोला इथं ही माहिती दिली. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं याबाबत राज्य शासनानं पुढाकार घेतला असून कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रयोग शेतीत केले जाणार आहेत असं पवार यांनी सांगितलं. राज्य परिवहन एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार नाही असं परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. एसटी महामंडळ तोट्यातून नफ्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खासगी भाडेतत्वावरच्या बस रद्द करण्यात येत असून लवकरच महामंडळाच्या स्वतःच्या 5,000 बसेस येणार आहेत असं सरनाईक यांनी सांगितलं. दरम्यान धाराशिव शहरातली 140 कोटींच्या रस्त्याची निविदा रद्द करण्यात आली असून फेरनिविदा काढण्याचे राज्य सरकारचे आदेश दिल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.
हे हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपूरला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी यात्रा काळात राज्य परिवहन महामंडळ 5,200 विशेष बस सोडणार आहे. कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केली तर पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून बस उपलब्ध करून देण्यात येईल. यात्रा काळात पंढरपूरमध्ये 4 तात्पुरती बसस्थानकं उभारण्यात येणार आहेत. दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातून आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या पालख्यांसोबतच्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारनं 2,61,80,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. या निधीतून वॉटरप्रूफ मंडप, स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी, वैद्यकीय सुविधा पुरवल्या जाणार आहेत. जिल्ह्यातून दरवर्षी सुमारे 160 स्थानिक पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. प्राचीन वस्तूंचं विद्रुपीकरण होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज मराठवाडा प्राचीन वस्तू संवर्धन समितीनं व्यक्त केली आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं समितीची बैठक घेण्यात आली. ज्येष्ठ अभ्यासक डॉ प्रभाकर देव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मराठवाड्यातल्या 13व्या शतकापर्यंतच्या प्राचीन वास्तूंचं सर्वेक्षण तसंच दस्तावेजीकरण करून ग्रंथरूपात आणणं, शासकीय पुरातत्व खात्याशिवाय स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, इंटॅक सारख्या राष्ट्रीय पातळीवर संस्थांकडे या कामांचा पाठपुरावा करणं, बारवांचं काम हाती घेतल्यावर यातील पाण्याचा वापर कसा नियमित करता येऊ शकेल हे पाहणं, प्राचीन वास्तुस्थळांवर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करणं यासह अनेक ठराव यावेळी संमत करण्यात आले. नवीन विकसित झालेलं पिकांचं वाण आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी परभणी कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीनं विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात आलं. आज या अभियानाचा परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथं समारोप करण्यात आला. विद्यापीठाने विकसित केलेल्या नव्या कापूस वाणाची माहिती तसंच झाडांची संख्या वाढवून झाडांची उंची कमी करण्याचं तंत्रज्ञान, कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी गळ फांदी काढून टाकणं, खत आणि कीटकनाशक फवारणी व्यवस्थापन याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर खीजर बेग यांनी दिली. ते म्हणाले,
15 दिवसांमध्ये कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ, केव्हीके आणि आयसीआरचे केंद्र आहे त्यांची संयुक्त मोहीम आपण संपूर्ण मराठवाडा, महाराष्ट्र आणि भारतामध्ये राबवलेली आहे. आणि मागच्या 15 दिवसात केव्हीके, परभणी आणि विद्यापीठाने संयुक्तरित्या जी मोहीम ते 90 गावापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि याचा मुख्य उद्देश होता की उत्पादन खर्चात कमी करणे आणि उत्पादकता वाढणे. याशिवाय आपले जे काही नवीन तंत्रज्ञान आहे, नवीन वाहन आहे, त्याची माहिती हंगामाच्या अगोदर शेतकऱ्यांना व्हावी त्यासाठी आपली जी मोहीम राबवली गेलेली आहे आणि मला वाटतं हे फार सक्सेसफुल झालेली आहे.
बीड जिल्ह्यातल्या मसाजोग इथले दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज भेट घेतली. मृत देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिनं 12वीच्या परीक्षेत संपादित केलेल्या यशाबद्दल सरनाईक यांनी तिचं कौतुक करत तिला लॅपटॉप भेट दिला. आर्थिक अडचणीमुळे वैभवीच्या शिक्षणात कुठेही खंड पडणार नाही याची जबाबदारी आपण स्वतः घेत असल्याची ग्वाही सरनाईक यांनी दिली. गडचिरोली इथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं शेतकरी न्याय यात्रा काढण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या प्रदेश समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या यात्रेला संबोधित केलं. दरम्यान अहमदाबाद इथं आज झालेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं ही यात्रा 2 दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. बीड इथं आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकारनं निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं पाळली नाहीत, युती सरकारला त्याच्या घोषणाची आठवण करून देण्यासाठी आंदोलन करण्यात आल्याचं आंदोलकांकडून सांगण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात काल झालेल्या दुर्घटनेबाबत आज महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल या उद्यानाची कमान कोसळून 2 महिलांचा मृत्यू झाला होता. बीड जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी 100% विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि गणवेशासह पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. गुजरातच्या अहमदाबादहून लंडनकडे उड्डाण केलेल्या विमानाचा भीषण अपघात, बचाव कार्य सुरू. वित्तीय संस्थांवरील सायबर हल्ले रोखण्यासाठी राज्य सहकारी बँकेकडून सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरची उभारणी. एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार नाही, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची स्पष्टोक्ती. आणि परभणी जिल्ह्यात विकसित कृषी संकल्प अभियानाचा समारोप. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.